नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोयच्या दरेका बुथाचेर एनडीए आनी भाजपा खातीर उण्यात उणी 50% मतां मेळोवन दिवपाच्या ध्येयान पक्ष कार्यकर्त्यांनी तयारी करची असो उलो भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी भाजपा कार्यकर्त्यांक मारलो. नितीन नवीन हांचे फुडारपण आनी मार्गदर्शनाखाला वर्स 2027 विधानसभा वेंचणूक भाजपूच जिखतलो असो विश्वास मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायला. पक्षा खातीर काम करपी कार्यकर्त्यांक भाजप केन्नाच विसरना. योग्य त्या वेळार त्या कार्यकर्त्यांक ताच्या कामाची पावती मेळटा अशें भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी म्हणला. तुये हांगाचे सरकारी हॉस्पिटल आनी संशोधन केंद्र जे जीएमसीक लिंक केला ताचे 2 फेब्रुवारीक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जातले. आता पुराय खबरो. गोयच्या दरेका बुथाचेर एनडीए आनी भाजपा खातीर उण्यात उणी 50% मतां मेळोवन दिवपाच्या ध्येयान पक्ष कार्यकर्त्यांनी तयारी करची असो उलो भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी आयज भाजप कार्यकर्त्या संमेलनात कार्यकर्त्यांक मारलो. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी सांगले की गोयचे दर मनशाचे उत्पन्न 2014 वर्सा 1.12 लाख आशिल्ले, ते 23-24 वर्सा सुमार 3 लाख जाला, जे राज्यातल्या नेटान जावपी उदरगतीचे प्रतिबिंब आसा. 2 विमानतळ विस्तारपी एक्सप्रेसवे, राष्ट्रीय महामार्ग, नवे फ्लायओव्हर अशा मुखेल मुळाव्या साधन सुविधाचेर आनी गोयात जावपी एफडीआय इन्व्हेस्टमेंटाचेर तांणी भर दिलो. गोय राज्य हे केंद्र सरकारा खातीर शुभ राज्य. गोयात निवडून आयिल्ले सरकार केंद्रात लेगीत वेचून येता अशें आपूण मानता अशें तांणी म्हणला. भारतीय जनता पार्टीन ताळगाव कम्युनिटी हॉलात आयोजित केल्ल्या कार्यकर्ता संमेलनात ते उलयताले.
मैं तो हमेशा इस बात को कहता हूं मित्रों कि राजनीति 100 मीटर रेस नहीं है, राजनीति लॉन्ग मैराथन है, जिसमें स्पीड का टेस्ट नहीं स्टेमिना का टेस्ट होता है, और हम सबको अपने स्टेमिना के साथ काम करना है. और हमारे जिला के सभी पदाधिकारियों से कहने आया हूं, मित्रों हमें अपने समय का पूरा मेहनत करना है. 2027 का चुनाव हमारे सामने एक लक्ष्य लेके आया है कि अगर हम विकसित भारत की ओर देख रहे हैं, विकसित गोवा की ओर देख रहे हैं, तो 2027 में हम अपने बूथ में कैसे 50% वोट पाए, यही हमारा लक्ष्य होना चाहिए.
ह्या वेळार कार्यकर्ते व्हडा आंकड्यान हाजीर आशिल्ले. नितीन नवीन हांचे फुडारपण आनी मार्गदर्शनाखाला वर्स 2027 विधानसभा वेंचणूक भाजपूच जिखतलो असो विश्वास मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायला. तशेंच जिल्हो पंचायत वेंचणुके प्रमाण राज्यात जावपी नगरपालिका आनी पणजे महापालिकेची वेंचणूक लेगीत भाजपाच जिखतलो असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायलो. कार्यकर्त्यांनी वेंचणूक प्रचाराच्या कामाक नेटान लागचे अशें आवाहन तांणी ह्या वेळार केलें. नितीन नवीन हांची आयज सभा 2027 गोय विधानसभेच्या प्रचाराची सुरवात अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हणला.
पुराय देशभर हांकां सगळी कडेन न्हयकारल्या. पुराय देशभर हांच्या कडेन आतांच नुकतेंच जाले बिहारातले इलेक्शन, ते ज्या बिहारातल्या इलेक्शनाक आपले डेपोजीट सुद्धा वाचूंक शकले ना अशी काँग्रेसची स्थिती आसा. आनी दुसरी आदी एक पार्टी हांगासर गोंयांत आसा जेका स्वता भितर उडयल्लो, तिणी आमच्या त्या मुख्यमंत्र्यान म्हाका येवन सांगपाची गरज ना. आनी जे मंत्री अजूनय भितर आसा त्यांच्यानी आमच्या राज्याक शिकोवपाची गरज ना. गोयकार समर्थ आसा गोयचो विकास करपा खातीर, गोयकार समर्थ आसा गोयची डेव्हलपमेंट करपा खातीर. आनी गोयची डेव्हलपमेंट ही फक्त माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्याच लिडरशिपीच्या सकयल जाल्या.
पक्षा खातीर काम करपी कार्यकर्त्यांक भाजप केन्नाच विसरना. योग्य त्या वेळार त्या कार्यकर्त्यांक ताच्या कामाची पावती मेळटा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांक सदांच मार्गदर्शन करतात. हाका लागून देशाक राष्ट्रप्रेम आनी उदरगतीचे सरकार मेळ्ळा अशें ह्या वेळार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी म्हणला. ह्या वेळार केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक तशेंच राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, हेर मंत्री, आमदार तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयाच्या जोडपालवान नॅशनल बुक ट्रस्टान लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या सहकार्यान पणजेच्या बांदोडकर मैदानार 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026 मजगत गोय पुस्तक महोत्सव घडून हाडला. साहित्याची विस्तृत चर्चा, शिक्षणिक साधना, परस्पर संवादात्मक सत्रां, कथाकथन कार्यावळी आनी कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांमदी आनी तरणाट्यांमदी वाचन संवय वाढवप हो महोत्सवाचो हेत आसा. असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सर्जनशील आणि समग्र उदरगतीक पोसवण दिवपाक महत्वाची भूमिका वटयतात. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ध्येयाप्रमाण तसेच शिक्षण मंत्रालयाच्या बॅगलेस डेज उपक्रमाक पालव दितात. राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतल्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवाक भेट दिवची असे शिक्षण संचालनालयान जारी केल्या पत्रकात म्हळा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावेल्यो खबरो. तुवें हांगचे सरकारी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र जे जीएमसीक लिंक केला ताचे 2 फेब्रुवारीक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जातले. भलायकी मंत्री विश्वजीत राणे, आमदार मायकल लोबो, जीत आरोलकार, प्रवीण आर्लेकार, जिल्हो पंचायत वांगडी श्रीकृष्ण हरमळकार, सरपंच अनिता साळगावकार आणि जीएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रोहित कदम ह्या कार्यावळीक हजर असतले. जीएसआयडीसीन बांधिल्ल्या नव्या हॉस्पिटलात 100 खाटीची तांक आसा. उत्तर गोय वाठारातली भलायकी सेवा घटमूट करपा खातीर सरकारान तुवें हांगा नव्यान स्थापन केल्ले हॉस्पिटल सुविधा बांबोळीच्या गोय वैजकी महाविद्यालयाक संलग्न सुविधा म्हूण जाहीर केल्या. हे नवे सुविधेत बाह्य रुग्ण सेवा 2 फेब्रुवारी 2026 सावन सुरू जातली आनी गोय वैजकीय महाविद्यालय आनी भलायकी सेवा संचालनालयाच्या दोतोरांची ओपीडीनी सेवा सुरू जातली. उत्तर गोयचे जिल्हाधिकारी अंकित यादव हांणी 21 एप्रिल 2026 दिसा शिरगावात जावपी वर्सुकी श्रीदेवी लयराय जात्रेची तयारी आनी व्यवस्थेचो नियाळ घेतलो. हे बसकेत पुलीस अधीक्षक हरीश मडकयकार, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण परब, उपविभागीय दंडाधिकारी शुभम नायक, डीवायएसपी श्रीदेवी बीव्ही, आयपीएस, पुलीस, जिल्हो प्रशासन, भलायकी, उजो, भौशिक बांधकाम खाते, वीज खाते, पंचायती, देऊळ व्यवस्थापन समिती आणि हेर संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी हजर आशिल्ले. देवळाक वचपी रस्त्याचेर गर्दी जावपी जोखीम घटकांचेर भर देऊन आदल्या घडणुकावेल्यान धडे घेतले. गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा उपाय, मुळाव्या साधन सुविधा खातीर तयारी आनी आंतरविभागीय समन्वय हाचे विशी बसकेत भासाभास जाली. एके वटेन येरादारी व्यवस्था चालीक लावप, मुखेल रस्त्यांचेर अतिक्रमण आनी स्टॉल काढून उडप, सीसीटीव्ही वरवी देखरेख दवरप आनी रियल टायम निरीक्षण करपा खातीर संयुक्त निरीक्षण कक्ष स्थापन करप हांचो आस्पाव जाता. शिस्त, रांक व्यवस्थापन आनी सुरक्षेच्या नेमार भर दिवन धोंड भाविक आनी स्वयंसेवकांक पद्दर्शीत जागृताय आनी प्रशिक्षण दिवपाचे निर्देश देऊळ समितीक दिल्यात. मान्य केल्ल्या सुरक्षितताय आनी गर्दी व्यवस्थापन येवजणेचे खर पालन करप सक्तीचे आसा हाचेर जिल्हो दंडाधिकाऱ्यांनी भर दिला. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज हरियाणाच्या सुरजकुंडात 39व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेला 2026 उक्तावण केले. तशेंच तांणी ह्या वेळार मेला साथी ॲपय सुरू केले. ह्या वेळार उलयतना तांणी सांगले की देशातले कारागीर शेकड्यांनी वर्सां पोरण्या गिन्यानाचे राखणदार आसात आनी तांकां सशक्त करप गरजेचे आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदर्शी फुडारपणा खाला भारताचे सांस्कृतीक दायज आनी पारंपारीक हस्तकला क्षेत्र राष्ट्रीय पुनर्जागरणाच्या केंद्रस्थानी आसा अशें तांणी सांगले. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत चडात चड तापमान 32.2 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 21 अंश सेल्सियस नोंद जाला. खेळ. सरसांगण 19 वर्सा सकयल्या क्रिकेट सर्तीत सागा स्मॅशर पंगडान वस्तादपण जोडले. आता खबरो सोपोवच्या परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोयच्या दरेका बुथाचेर एनडीए आनी भाजपा खातीर उण्यात उणी 50% मतां मेळोवन दिवपाच्या ध्येयान पक्ष कार्यकर्त्यांनी तयारी करची असो उलो भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांणी कार्यकर्त्यांक मारलो. नितीन नबीन हांचे फुडारपण आनी मार्गदर्शना खाला 2027 विधानसभा वेंचणूक भाजपूच जिखतलो असो विश्वास मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायला. पक्षा खातीर काम करपी कार्यकर्त्यांक भाजप केन्नाच विसरना. योग्य त्या वेळार त्या कार्यकर्त्यांक ताच्या कामाची पावती मेळटा अशें भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी म्हणला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. फुडलें खबरापत्र तुमकां ऐकपाक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.
Thank you.